नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली असून विविध धरणांमधून विसर्ग सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पातल्या 4 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल विष्णुपुरी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात लेंडी नदीला पूर आला आहे. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरं पाण्यात बुडाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. उपविभागीय अधिकारी अनुप पाटील आणि तहसीलदार राजेश जाधव यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्यातल्या विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे जलसंपदा विभागानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परभणी जिल्ह्यात सततच्या पावसामुळे ओढे, नाले आणि नद्यांना पूर आला असून सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, हळद, ऊस पिकांसह भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुंभी धरणातून तसंच सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा धरणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणात आतापर्यंत 72% इतका पाणीसाठा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. रत्नागिरीत पावसाचा जोर कायम असून जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान विभागानं आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. संगमेश्वर इथल्या शास्त्री आणि राजापुरातली कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत जाहीर करावी, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची तसंच विशेष अधिवेशन घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे. मुंबईतल्या सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाणी साचल्यानं रस्त्यांवरील वाहतूक मंदावली आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरा धावत आहेत. हवामान खात्यानं आज मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मूमध्ये ढगफुटी आणि सततच्या पावसामुळे पंजाबमधील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. रावी आणि बियास नद्यांच्या पाण्याची पातळी बरीच वाढली असून या नदीकाठी राहणाऱ्या पठाणकोट, गुरदासपूर, कपूरथला, होशियारपूर, फाजिलका आणि फिरोजपूर जिल्ह्यातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात पुढील 24 तासासाठी पुणे घाट आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर परभणी, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात तसंच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या 21 ऑगस्टपर्यंत राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आलं आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट पीजी परीक्षेचा निकाल येत्या 3 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. राष्ट्रीय चाचणी मंडळानं गेल्या 3 ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेतली होती. nbe.edu.in आणि natboard.edu.in या संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल. राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत दाखल होणार असून राज्य शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर या तलवारीचं स्वागत करण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या तलवारीचं लोकार्पण होईल. या तलवारीसह युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या 12 गडांच्या माहितीचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 19 ते 25 ऑगस्ट दरम्यान सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत सर्वांना विनामूल्य पाहता येईल. दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही तलवार आणताना काढण्यात येणारी बाईक रॅली रद्द करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात 1 सुरक्षा जवान शहीद झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. बस्तर विभागातील बिजापूर जिल्ह्यात आज ही घटना घडली. सकाळी नॅशनल पार्क परिसरात जवान गस्तीवर असताना ही नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.